स्वैग तो होता था शक्तिमान का, और जो देखते थे ना बच्चे शक्तिमान को, वो तो मतलब अलग ही स्वैग में रहते थे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे, आणि आज आपण सेलिब्रेट करतोय वर्ल्ड हिंदी डे। हिंदी जी भाषा आहे ती खरं तर जगात जाऊन पोहोचली, कारण की भारतीय सगळ्या जगात जाऊन पोहोचलेत आणि त्यांनी भाषाही घेऊन गेले सगळीकडे। पण ही जी भाषा आहे ना, आपण सगळ्यात आधी शिकलो ती म्हणजे टीव्ही सिरियल्स बघून। म्हणून तर विचारलं नांदेडकरांना की मग त्यांना कुठली टीव्ही सिरियल जी जुनी होती हिंदीमधली सिरियल ती सगळ्यात जास्त आवडते।
हॅलो, मी सचिन बोलतोय।
सचिन, तुला कुठली हिंदी सिरियल आवडायची त्या काळातली?
मला त्या काळामध्ये हंपाश नावाची सिरियल होती फार आवडायची।
अशोक मामा होते त्याच्यामध्ये।
अशोक मामा होते यार, काय ऍक्टिंग! आणि पाच मुली काय त्रास द्यायच्या खतरनाक।
येस येस, आणि त्यातली विद्या बालन,
काजल बाई
आणि विद्या बालन, म्हणजे आज ती आता कशी
स्टार झाली ती।
येस एक्झॅक्टली। आणि ही जी हिंदी तू भाषा शिकलास, तू कशी शिकलास बरं सगळ्यात आधी?
टीव्हीवर ऐकून ऐकूनच, कारण शाळेत घरी सगळे मराठीच बोलायचे।
अरे तू सुद्धा टीव्हीवरच का?
मी पण टीव्हीवरच, काय करणार।
भारतातले अर्धे लोक हिंदी भाषा जी शिकलेत ना, ती टीव्ही बघून बघून शिकलेत। आणि आजकाल लहान मुलं जी आहेत ती कार्टून बघून शिकतात। डोरेमॉन आहे, छोटा भीम आहे, पिकाचू आहे, असं बघतात ते सगळं आणि त्यातनं हिंदी शिकतात। तुम्ही तुमची हिंदी सगळ्यात आधी कशी शिकलात बरं, असंच काहीतरी असेल तुमची पद्धत, मला माहिती आहे, सांगा। आणि सिरियल ज्यातनं तुम्ही हिंदी शिकला असाल बघून ती कुठली आहे? सगळ्यात जुनी हिंदी सिरियल तुम्हाला कुठली आवडायची मला सांगा। 9607007935 माझा नंबर आहे, मोबाईलमध्ये सेव्ह करून घ्या आणि पटकन डायल करा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।